विविध भारती पुणे वेदांगी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्य दलात दाखल होणाऱ्या पहिल्या महिला तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा आज प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर उत्साहात पार पडला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 148व्या तुकडीचा हा दीक्षांत संचलन सोहळा ऐतिहासिक ठरला. त्याला कारणही तसंच होतं. गेल्या 75 वर्षात प्रथमच महिला अधिकाऱ्यांची तुकडी लष्करात अधिकारी पदावर रुजू होण्यासाठी सज्ज झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मिझोरामचे राज्यपाल आणि माजी लष्कर प्रमुख व्ही के सिंग, प्रबोधिनीचे कमांडंट व्हाईस अॅडमिरल गुरुचरण सिंग उपस्थित होते. यावेळी प्रिन्स राज याला राष्ट्रपती सुवर्णपदक, उदयवीर सिंग नेगी याला रौप्य पदक तर तेजस भट याला कांस्य पदक प्रदान करण्यात आलं. चीफ ऑफ स्टाफ बॅनरचा मान गोल्फ स्कॉर्डनला मिळाला. पहिल्यांदाच महिला तुकडी प्रशिक्षण पूर्ण करत आहे ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आगामी काळात नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्यानुसार रणनीती आखावी लागेल असं मिझोरामचे राज्यपाल व्ही के सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवत प्रांत समृद्ध करणाऱ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आज प्रेरणादायी असून त्यांची धोरणं आजच्या काळातही लागू होतात असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केलं. त्यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित युवा प्रेरणा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने उपस्थित होते. याप्रसंगी युवा मोर्चाच्या काही महिला कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं येत्या 1 ते 3 जून दरम्यान पुण्यात कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर पहिलं आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन आयोजित करण्यात आलं आहे. 3 दिवसांच्या या कार्यक्रमात कृषी तंत्रज्ञ, वैज्ञानिक, या क्षेत्रातील स्टार्टअप चालवणारे तरुण उद्योजक, शासकीय अधिकारी मिळून संवाद साधणार आहेत. तसंच कृषी क्षेत्रातील अनेक समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. या हॅकेथॉनमध्ये 8 कृषीविषयक विभागासाठी स्पर्धा होणार असून 16 जणांची अंतिम निवड करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांच्या उपचार पद्धतीबाबत आरोग्य विभागानं नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. यानुसार रुग्णांची स्थिती, वयोगट आणि ऑक्सिजन पातळीच्या आधारे उपचारात बदल करण्यात आले आहेत. तसंच सहव्याधी असलेल्या आणि रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना रुग्णांना 3 ते 5 दिवस रेमडेसिव्हिर औषध वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी आज पुणे महानगरपालिकेत आरोग्य प्रमुख डॉ नीना बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची आढावा बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागण्याच्या सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात दिल्या. चंद्रकांत पाटील यांनी आज कसबा विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून नवनियुक्त मंडल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. बुद्धीसह मनावर देखील संस्कार आणि प्रयोग होणं आवश्यक आहे कारण मन हे कुरुक्षेत्र आणि शांतीचंही अधिष्ठान असल्याचं मत ज्येष्ठ आध्यात्मिक गुरु गोविंददेव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केलं. लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन सोहळ्यात ते काल बोलत होते. गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. पुणे शहरात रस्त्यांवर पोलिसांचं ना हरकत पत्र असल्याशिवाय गतिरोधक बसवू नयेत असे आदेश पुणे महापालिकेच्या पथ विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर गरज नसतानाही गतिरोधक केले गेल्याचं आढळून आलं असून त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आला आहे. गरीब रुग्णांना उपचारांगाई होत असल्याचं आढळून आलं आहे. हे दाखले त्वरित दिले जावेत या मागणीसाठी आज मामलेदार कचेरीसमोर रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मान्यतेनं अपोलो हॉटफूट करंडक युवा साखळी फुटबॉल स्पर्धा नुकतीच पार पडली. 9 वर्षाखालील गटात 4 लायन्स फुटबॉल अकॅडमी अ संघानं जेतेपद पटकावलं तर 13 वर्षाखालील गटात स्टेप ओव्हर फुटबॉल अकॅडमीनं अजिंक्यपद पटकावलं. हवामान. पुणे शहर आणि परिसरात आज कमाल 33 आणि किमान 23 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उद्या संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.